आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जलक्रांती परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. विदर्भात वाढत्या आंतरजातीय विवाहांचं प्रमाण स्वागतार्ह असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांद्वारे अटक. आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी. विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं प्रतिपादन केलं. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त नागपुरात आयोजित जलक्रांती परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक गावात नदी खोलीकरण, रुंदीकरण आणि जलसाठा निर्माण करण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी राज्य सरकारनं जलसंधारणासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली. नाम फाउंडेशन चे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांनी गाव आणि पाण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं. याशिवाय त्यांनी त्यांच्या संस्थेच्या कामाच्या विस्ताराची माहिती दिली.
सगळे मिळून आपण काम, वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या ठिकाणी जर त्या काम करत असतील तर आपण एकमेकाला जोडून घेऊया. मला काय करता येईल, तुम्हाला काय करता येईल, आपण सगळे मिळून असे टाटा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्याबरोबर आपला एमओयू झाल्यामुळे आपल्याला कामाची म्हणजे सतत काम, पैशाची भ्रांत नाही, सतत काम करत राहणं. लहान लहान गावामध्ये राहणारी मुलं आता शहर सांभाळतात.
नाम फाउंडेशनचे सचिव मकरंद अनासपुरे यांनी शाळा महाविद्यालयात जलसंधारण प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे समाजानं संवेदनशीलतेनं पाहण्याची गरज व्यक्त करत निसर्गाचा आपण विचार केला नाही तर निसर्गही आपला विचार करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या परिषदेत जलसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध जलप्रहरींचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर दौऱ्यात विदर्भ विभागीय समाज कल्याण विभागाचा आढावा घेतला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या शिष्यवृत्तीत भारत सरकारचा वाटा 60% करण्यात आला असून राज्याचा वाटा 40% आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. वर्ष 2024-25 विदर्भात 422 आणि 25-26 458 अॅट्रॉसिटीच्या घटना घडल्या असून दलित कुटुंबातील कुणाचा खून झाला असल्यास त्या घरातील एकाला राज्य सरकारकडून नोकरी दिली जाते. अशा घटनांपैकी 77 जणांना विदर्भात नोकरी मिळाली आहे असं आठवले यांनी सांगितलं. तसंच 70 शासकीय वसतीगृहात 7160 विद्यार्थी शिकत असून ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत वर्षाला 60,000 रुपये मिळत असून नागपुरात 5120 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली. जनगणनेत धर्मांतरित बौद्धांना धर्मबौद्ध आणि अनुसूचित जातीतील जात नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. विदर्भात आंतरजातीय विवाहांचं अधिक प्रमाण ही स्वागतार्ह बाब असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.
इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली तर 23-24 मध्ये 1404 इंटरकास्ट मॅरेजची प्रकरण नोंद आहे. 24-25 3,710 नोंद आहे आणि 25-26 6,120 म्हणजे लढ्यूच्या मध्ये. इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण विदर्भामध्ये प्रमुख आहे म्हणजे समाज एकत्र येण्याच्या प्रक्रियेला एक यामुळे चांगली गती येणार आहे.
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनवर नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली, त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलंय. वरिष्ठ आयएएस अधिकारी सौरभ विजय यांनी आज भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात युआयडीएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. 1998 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले सौरभ विजय यांनी राज्य शासन तसंच केंद्र शासनात विविध महत्वाच्या पदांवर काम केलंय. राष्ट्रपती सचिवालयात संचालक तसंच अमेरिकेतील जागतिक बँकेत भारतासह 4 देशांच्या कार्यकारी संचालकांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही.डी. सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली पोलिसांनी नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. प्रमोद कोवे यानं 100 रुपयाच्या 21 बनावट नोटा एटीएममध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार उघडकीस आला. चौकशीतून पोलिसांनी नागपुरातील फ्लॅटवर छापा टाकून छपाईसाठी वापरलेलं साहित्य जप्त केलं. यामध्ये कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटर आदींचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आदी कर्मयोगी अभियानांतर्गत 187 गावांमध्ये आदी सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली असून आता पुढील टप्प्यात जनभागीदारी अभियान राबवण्यात येणार आहे. 18 ते 25 मे दरम्यान विविध शिबिरं आणि उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात प्रचंड उष्णतेसोबतच पेट्रोल डिझेल टंचाईचं दुहेरी संकट नागरिकांसमोर उभं ठाकलंय. सलग चौथ्या दिवशी इंधन टंचाई कायम असल्यानं पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शेतकरी इंधनाची प्रतीक्षा करत आहे. खरीपपूर्व मशागतीची कामं डिझेल अभावी ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात उष्माघातामुळे दुसऱ्या मृत्यूची घटना समोर आली असून पिंपळखेड इथल्या 50 वर्षीय रामेश्वर जांभळे यांचा मृत्यू झालाय. ते दानापूर ते वारखेड मार्गावर जात असताना झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं स्पष्ट झालं असून तालुक्यात उष्णतेच्या लाट त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विदर्भात आज अकोला इथं सर्वाधिक 46.3° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. विदर्भात आज अमरावती जिल्ह्यात दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार सर्वाधिक 45.6° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ वर्धा इथं 45.4° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 43° सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद झाली. तर बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 43° सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आलं. विदर्भातील अत्याधिक उष्णता मानामुळे आज अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून हा अलर्ट उद्या देखील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. दरम्यान आज गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला. तीव्र उष्णतेमुळे वाढत्या उष्माघाताच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयानं नागरिकांसाठी व्यापक आरोग्य सल्ला जारी केला आहे. पुरेसं पाणी पिणं, कडक उन्हात बाहेर जाणं टाळणं, हलके सुती कपडे परिधान करणं तसंच हंगामी फळं आणि इलेक्ट्रोलाइट युक्त पेयांचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जलक्रांती परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. विदर्भात वाढत्या आंतरजातीय विवाहांचं प्रमाण स्वागतार्ह असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपूरच्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांद्वारे अटक आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी. विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.